आकाशवाणी मुंबई। नमस्कार, मी शैलेश मोहिते प्रादेशिक बातम्या देत आहे। कर्करोग रुग्णांसाठी कार टी सेल उपचार पद्धतीमुळे सर्व मानवजातीसाठी आशेचा नवा किरण निर्माण झाल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे। त्यांनी आज आपल्या मुंबई भेटीत आयआयटी मुंबईत कार टी सेल उपचार पद्धतीचं लोकार्पण केलं, त्यानंतर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या। संपूर्ण भारतीय बनावटीच्या या उपचार पद्धतीमुळे अनेकांचे प्राण वाचणार आहेत असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। या उपचार पद्धतीमुळे भारताला प्रगत वैद्यकीय सेवा देणाऱ्या देशांच्या यादीत स्थान मिळालं असल्याची भावना राष्ट्रपतींनी व्यक्त केली। रुग्णांसाठी किफायतशीर आणि सहज उपलब्ध असलेल्या टाटा मेमोरियल सेंटर आणि आयआयटी मुंबईनं संयुक्तरित्या याची निर्मिती केली आहे। या पद्धतीमुळे कमी खर्चात रुग्णांवर परिणामकारक उपचार शक्य होणार आहे। यावेळी राज्यपाल रमेश बैस, आयआयटी मुंबईचे संचालक सुभाषिष चौधरी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपणार आहे। या टप्प्यात 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या 88 लोकसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक होणार आहे। राज्यातला बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या 8 लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे। या सर्व मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग सुरू आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज हिंगोलीत महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी दाखल झाले आहेत। शिवसेनेचे नांदेड जिल्हाप्रमुख बाबूराव कदम कन्हाळीकर यांनी आज अर्ज भरला। यापूर्वी पक्षानं इथून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती। अमरावतीमध्ये भाजपा उमेदवार नवनीत राणा यांनी अर्ज भरण्यापूर्वी सभा घेतली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोल्यातून अर्ज भरला। यावेळी विविध समाजाचे नेते उपस्थित होते। नांदेडमध्ये भाजपा उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर अर्ज दाखल करायला गेले तेव्हा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अविनाश भोसीकर यांनीही नांदेडमधून आपला अर्ज भरला आहे। अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं अनुसूचित जातीचं जात प्रमाणपत्र सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवलं आहे। जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं पुरेशा कागदपत्रांची तपासणी करून त्यांचं जात प्रमाणपत्र वैध ठरवलं आहे, त्यामुळे त्यात कोणाच्याही हस्तक्षेपाची गरज नसल्याचं स्पष्ट मत न्यायमूर्ती जे के माहेश्वरी आणि संजय करोल यांच्या पीठानं नोंदवलं। माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि सुनील भालेराव या नेत्यांनी राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेणाऱ्या याचिका 2017 दाखल केल्या होत्या। राणा यांनी निवडणूक अर्ज दाखल करताना अनुसूचित जमातीबाबत दिलेलं प्रमाणपत्र बोगस आहे, जात प्रमाणपत्र समितीसमोरही त्यांनी खोटा जातीचा दाखला दिलेला आहे असा आरोप या याचिकांच्या माध्यमातून करण्यात आला होता। त्यावर राणा या शीख चामार जातीतल्या आहेत, महाराष्ट्रातल्या मोची किंवा चांभार ही जात यापेक्षा वेगळी असल्याचं निरीक्षण नोंदवत मुंबई उच्च न्यायालयानं त्यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं। त्याला राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं। शीख चांभार यातला शीख हा शब्द धर्मवाचक असल्याचा दावा राणा यांनी केला होता। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं संजय निरुपम यांनी आज जाहीर केलं आहे। काँग्रेसनं काल त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती। पक्षविरोधी वक्तव्य आणि शिस्तभंगाच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली। ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ इथं जांभूळ गावात आज पाण्याची टाकी स्वच्छ करताना विजेचा धक्का लागून 3 मजुरांचा जागीच मृत्यू झाला। पंपिंग यंत्रातून वीज पाण्यात शिरल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचं पोलिसांनी सांगितलं। या घटनेचा तपास सुरू आहे। माथाडी कामगारांना व्यापाऱ्यांकडून दिला जाणाऱ्या मोबदल्याबाबतचं प्रकरण उच्च न्यायालयात सुरू असल्यामुळे हमाली तोलाई कपात करायची नाही असा निर्णय व्यापारी संघटनांनी घेतला आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्यातल्या माथाडी कामगारांनी तोडगा निघेपर्यंत दैनंदिन वजन मापाच्या कामकाजात सहभागी होणार नसल्याची भूमिका घेतली आहे। तसंच लासलगावसह जिल्ह्यातल्या बहुतांशी विविध बाजार समित्यांमध्ये कांद्यासह कृषी मालाचे लिलाव बंद राहणार आहेत। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्सची पंजाब किंग्सशी लढत होणार आहे। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल। श्रोतेहो, राज्यातल्या लोकसभा मतदारसंघातले उमेदवार निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका, स्थानिक राजकारण यांचा आढावा घेणारा लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरू केला आहे। कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत। संध्याकाळी 6:15 ते 7:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाज माध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं। नमस्कार।